मी म्हणलं नव्हतं का ती वंजारी नेहमी देणगरी दोघी तात वाच बसत नाही.